93.5 रेड एफएम वर 8:41 मिनिट्स मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये केंद्र सरकारचे कर्मचारी लक्ष लागलेलं होतं सगळ्यांचं 7व्या वेतन आयोगाकडं त्याची अंमलबजावणी आता लवकरच होण्याची चिन्ह दिसत आहेत म्हणे जवळजवळ 1 कोटी कर्मचारी आहेत आणि पेन्शन धारक जे आहेत यांची संख्या 1 कोटीच्या आसपास आहे त्यामुळे किमान 23.5% वाढ मिळणार आहे असं असलं तरी सुद्धा मूळ जे वेतन आहे पगार जो आहे त्यामध्ये 14.27% इतकीच वाढ प्रस्थापित करण्यात आलेली आहे गेल्या 70 वर्षात सगळ्यात कमी आहे ही वेतनवाढ वेतन आयोगाच्या दृष्टीनं पण तरी सुद्धा प्रायव्हेट कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांना वर्षा अखेर 5-6% समाधान मानावं लागतं झाले असतील काहींचे आता पगार वाढ झाली असेल असो 29 जूनच्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब होण्याची चिन्ह दिसत आहेत एकूणच आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे सोहीकडे वेतन आयोग आणि वेतन आयोगात मिळालेली वेतन वाढ या गोष्टींकडे सगळेजण फार आशेनं पाहत असतात सगळ्यांच्या आशा पूर्ण हो रे बाबा लेट्स नाचो मग नंतर काय लेट्स नाचो फ्रॉम कपूर अँड सन्स गाणं येतं थोडासा वेळात एन्जॉय सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहो